माझ्या आयुष्यातली पहिली एल पी रेकॉर्ड आणि त्याचा विषय श्री गणपती असावा हा एक मोठा योगायोगच म्हणायचा. कवी वसंत बापट हे एक चतुरस्त्र गीतकार, एक उत्तम कवी. महाराष्ट्रातल्या श्री गणेशाच्या 8 स्वयंभू स्थानावर त्यांनी 8 स्वतंत्र गाणी लिहिली. प्रत्येक गाणं स्वयंपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण. ती गाणी स्वरबद्ध करताना मला अपार उत्साह होता. रूपक, दादरा, केरवा इत्यादी तालात लिहिलेली, तसंच भावसंगीत, लोकसंगीत इत्यादी निरनिराळ्या बाजांची अतिशय विविधतेनं नटलेली ही 8 गाणी जणू श्री गजाननाचे 8 वेगळे अवतारच. गायिका उषा मंगेशकर यांनी त्या प्रत्येक गाण्याला योग्य ती लकब बहाल केलेली आहे.
शिवनंदन सुकुमार
मंगला